खंड तिसरा प्रकरण बारावे देशगमन। लढाईच्या कामातून मोकळा झाल्यानंतर मला वाटू लागले की यापुढे माझे काम दक्षिण आफ्रिकेत नसून स्वदेशी आहे। दक्षिण आफ्रिकेत बसल्या बसल्या थोडीशी सेवा मी करू शकेनच, पण तेथे माझा मुख्य धंदा पैसे कमावणे एवढाच होऊन राहील असे मला वाटले। स्वदेशाहून मित्रमंडळींचाही स्वदेशी येण्याबद्दल आग्रह चालूच होता। मलाही वाटत होते की स्वदेशी गेल्याने माझा उपयोग अधिक होऊ शकेल। नाताळमध्ये मिस्टर खान व मनसुखलाल नाझर होतेच। मी सहकारी मंडळींजवळ मला मोकळा करण्याबद्दल मागणी केली। मोठ्या मुश्किलीने ती मागणी एका अटीवर मान्य झाली। अट अशी होती की एका वर्षाच्या आत जर हिंदी समाजाला माझी जरूर पडली तर मी परत दक्षिण आफ्रिकेला यावे। मला ही अट कठीण वाटली, पण मी प्रेमपाशांनी जखडलेला होतो। काचेरे तांतणे मने हरजीए बांधी, जेम ताणे तेम तेमनी रे, मने लागी कटारी प्रेमनी। म्हणजे कच्च्या तंतुने मला हरीने बांधिली, ताणीत जशी त्याची इच्छा ग, मला कट्यार प्रेमाची लागली। ही मीराबाईची उपमा थोड्या बहुत अंशी मला लागू पडत होती। पाचामुखी परमेश्वर आहेस ना। मित्रांचे म्हणणे नाकारणे मला शक्य नव्हते। मी वचन दिले व परवानगी मिळवली। यावेळी माझा निकट संबंध नाताळशीच होता असे म्हणता येईल। नाताळातील हिंदी लोकांनी मला प्रेमामृताने न्हाऊ घातले। ठिकठिकाणी मानपत्र देण्यासाठी सभा झाल्या आणि हरेक ठिकाणाहून मौल्यवान भेटी आल्या। 1896 साली मी स्वदेशी आलो तेव्हाही भेटी मिळाल्या होत्या, पण यावेळच्या भेटी आणि सभांमधील देखावे ही मला असह्य झाली। भेटीमध्ये सोन्या चांदीच्या वस्तू होत्याच, पण शिवाय हिरे माणकांच्या वस्तूही होत्या। या सर्व वस्तूंचा स्वीकार करण्याचा मला काय अधिकार? त्यांचा स्वीकार केला तर मग समाजाची सेवा मी पैसे न घेता करीत होतो अशी स्वतःच्या मनाची समजूत कशी घालावी? या भेटींपैकी अशिलांकडून मिळालेल्या काही भेटी वजा करता बाकीच्या साऱ्या सार्वजनिक कामाबद्दलच मिळालेल्या होत्या। शिवाय माझ्या दृष्टीपुढे तर अशील व इतर सहकारी यांच्यामध्ये भेद नव्हता। सर्वच मुख्य मुख्य अशील सार्वजनिक कामीही मदत करणारे होते। शिवाय या नजराण्यांमध्ये कस्तुरबाईसाठी 50 गिनींची एक हारही मिळाला होता, परंतु तिला मिळालेल्या वस्तूही माझ्या सेवेबद्दलच होत्या, त्यामुळे त्या निराळ्या काढण्याचे कारण नाही। यापैकी मुख्य नजराणे ज्या दिवशी संध्याकाळी मिळाले त्या दिवसाची रात्र मी बावरलेल्या स्थितीत जागून काढली। खोलीत येरझारा घालीत राहिलो, पण कोडे सुटेना। शेकडो रुपयांचे नजराणे सोडून देणे कठीण वाटे, पण ते ठेवून घेणे त्याहून कठीण वाटत होते। मी एक असले नजराणे पचवू शकेन, पण माझ्या मुलांचे काय, पत्नीचे काय? त्यांना मी सेवेचे शिक्षण देत असे, सेवेबद्दल मोबदला घेणे योग्य नाही असे सांगत असे। घरामध्ये मी मौल्यवान दागिने वगैरे ठेवीत नसे। राहाणी अधिकाधिक साधी होत होती। अशा स्थितीत सोन्याची घड्याळे वापरणार कोण? सोन्याचे छेडे आणि हिरेजडित अंगठ्या कोणी वापराव्या? त्या काळी सुद्धा मी इतरांना दागिन्यांची हौस सोडून देण्यास सांगत असे, मग मला या दागिन्यांचा आणि जवाहिरांचा उपयोग काय? मी या वस्तू ठेवून घेता कामा नये अशा निर्णयावर मी आलो। पारशी रुस्तुमजी इत्यादिकांना त्या दागिन्यांचे ट्रस्टी नेमून त्यांच्या नावे लिहून देण्याचा करार लिहून काढला आणि सकाळी स्त्री पुत्रादिकांचा विचार घेऊन स्वतःचा भार हलका करण्याचा निश्चय केला। पत्नीची समजूत घालणे कठीण जाणार हे मी समजून होतो। मुलांची समजूत घालण्यात बिलकुल अडचण येणार नाही याबद्दल मला खात्री होतीच। त्यांनाच माझे वकील करण्याचा बेत केला। मुलांची लगेच समजूत पडली। आम्हाला या दागिन्यांची जरूर नाही, आपण ते सर्व परत करावे आणि त्यातून आम्हाला असल्या वस्तू हव्या वाटल्या तर आमचे आम्हीच नाही का घेऊ शकत, असे ते म्हणाले। मला आनंद वाटला। तर मग आईची तुम्ही समजूत घालाल ना, मी विचारले। जरूर जरूर, ते आमचे काम। तिला तरी हे दागिने थोडेच अंगावर घालायचे आहेत, ती ठेवणार आमच्यासाठी म्हणूनच। आम्हाला तर त्यांची जरूर नाही, मग ती कशाला हट्ट करते? पण वाटले होते त्याहून ते काम कठीण ठरले। तुम्हाला एक नसेल जरूर, तुमच्या मुलांनाही नसे। मुलांचे काय, जशी चढवावी तशी चढतात। मला नाही घालू दिलेत तरी हरकत नाही, पण माझ्या सुनांचे काय? त्यांच्या तरी उपयोगी पडतील, आणि उद्याचे दिवस कसे येतील हे तरी कोणी पाहिले आहे? इतक्या प्रेमाने दिलेल्या वस्तू परत करणे बरे नाही. अशा तऱ्हेने वाग्धारा सुरू झाली आणि त्यातच अश्रुधारा येऊन मिसळली. मुले भक्कम राहिली. मला डगमगण्याचे कारणच नव्हते. मी हळूच म्हटले, मुलगे लग्न करतील तेव्हाची गोष्ट, आपल्याला कुठे बालवयात लग्न करून द्यायची आहेत. मोठे झाल्यावर स्वतःला वाटेल त्याप्रमाणे करेनात, आणि आपल्याला तरी दागिन्यांची हौस वाटणाऱ्या सुना थोड्याच शोधायच्या आहेत. इतक्या उपर काही दागिने हवेच वाटले तर मी कुठे गेलो नाही ना. तुमचे पराक्रम कळले, माझे दागिनेही काढून घेतले तेच तुम्ही की नाही. मला धड घालू दिले नाहीत, ते तुम्ही सुनांसाठी काय घेणार. मुलांना तर आजपासून बैरागी बनवता आहात. मला हे ते माहीत नाही, हे दागिने परत नाही करायचे, त्यातून माझ्या हारावर तुमचा काय हक्क. पण तो हार तुझ्या कामगिरीबद्दल मिळाला आहे की माझ्या कामगिरीबद्दल, मी विचारले. त्याचे काय मोठे, तुमची कामगिरी ती माझी पण खरीच. मला रात्रंदिवस राबवलीत ही काय कामगिरी नव्हे. मला रडवूनही वाटेल त्याला घरात ठेवलात आणि माझ्याकडून त्याची चाकरी करविली, ते कुठे गेले. हे सर्व बाण तीक्ष्ण होते, त्यातील कित्येक मला भेदूनही जात होते, पण दागिने तर मला परत करावयाचेच होते. पुष्कळशा गोष्टींबद्दल मी जेमतेम कबुली मिळवली. 1896 साली मिळालेल्या आणि 1901 साली मिळालेल्या भेटी परत दिल्या, त्यांचा ट्रस्ट केला आणि त्यांचा सार्वजनिक कार्यासाठी माझ्या किंवा ट्रस्टींच्या इच्छेनुरूप उपयोग व्हावा अशी अट ठरवून त्या बँकेत ठेवल्या. हे दागिने विकून टाकण्याच्या निमित्ताने मी पुष्कळदा पैसे जमवू शकलो आहे. आज मितीलाही तो आपत्ती निधी म्हणून शिल्लक आहे आणि त्यात भरही पडत गेली आहे. त्या कृत्याबद्दल मला कधीही पश्चाताप वाटलेला नाही. कालांतराने कस्तुरबाईलाही त्यातील रास्तपणा समजून आला. आम्ही पुष्कळ मोहांपासून बचावून निघालो. समाजसेवकाला खासगी नजराने घेताच येत नाहीत असा माझा अभिप्राय बनला आहे.